नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 7.9% राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 7 अर्ज दाखल. बिनविरोध निवडीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती. तुकाराम बीज सोहळा भक्तिभावाने साजरा. पैठण इथं नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्प्यात. आणि T20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदासाठी रविवारी भारत न्यूझीलंड लढत. इंग्लंडचा पराभव करत भारत अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान आर्थिक वर्ष 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल काल मांडण्यात आला. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला असून 7.9% वाढ अपेक्षित आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात 3.4%, उद्योग क्षेत्रात 5.7% आणि सेवा क्षेत्रात 9% वाढीचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात राज्याची आर्थिक महसुली जमा 5,60,964 कोटी तर महसुली खर्च 6,06,855 कोटी राहील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयक काल विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि शुल्क नियमन करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरता 10 राज्यांमधल्या 37 जागांसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार असून 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होत असून आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार यांना तर शिवसेनेनं ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. 7व्या जागेसाठी शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. पुढच्या वर्षी नियोजित जनगणनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत 4 डिजिटल साधनांचं औपचारिक उद्घाटन झालं. यात हाऊस लिस्टिंग, ब्लॉक क्रिएटर वेब एप्लिकेशन, एचएलओ मोबाईल एप्लिकेशन, स्वगणना पोर्टल, जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली पोर्टलचा समावेश आहे. याचवेळी गृहमंत्र्यांनी जनगणना 2027 महिलांसाठीच्या प्रगती आणि पुरुषांसाठीच्या विकास या शुभंकरचं औपचारिक अनावरण केलं. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल तसंच उपराज्यपालांची नियुक्ती केली. तेलंगणाचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला यांची, नागालँडचा राज्यपालपदी नंदकिशोर यादव यांची तर सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ई चलान पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यातल्या सर्व वाहतूकदारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती असलेल्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अॅक्शन कमिटीच्या सदस्यांशी काल संवाद साधला. वाहतूकदारांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतीने विचार करत असून संप मागे घेण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. दरम्यान ई चलांच्या वाढत्या दंडामुळे संतप्त झालेल्या खासगी वाहन मालकांनी काल लातूर परिवहन कार्यालयात आंदोलन केलं. मोठ्या संख्येनं वाहन मालक यात सहभागी झाले होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज सोहळा काल भक्तिभावानं साजरा झाला. पुण्याजवळ देहू इथं संत तुकाराम यांच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. काल सकाळी मंदिरात महापूजा झाल्यानंतर तुकोबांच्या पालखीनं वैकुंठ स्थानाकडे प्रस्थान केलं. परभणी जिल्ह्यातल्या नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव 9 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. काल तुकाराम बीजनिमित्त नाथांचा रांजण भरण्यास सुरुवात झाली. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून अंदाजे 12 ते 15 लाख भाविक विविध वाहनानं या उत्सवाकरता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पैठणकडे जाणाऱ्या आणि पैठणकडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या रोमहर्षक सामन्यात भारतानं इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने संजू सॅमसनच्या 89, शिवम दुबेच्या 43 आणि ईशान किशनच्या 39 धावांच्या बळावर निर्धारित षटकात 7-253 धावा केल्या. इंग्लंडच्या संघानं जेकब बेथलच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडला 247 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन सामनावीर ठरला. परवा रविवारी अहमदाबाद इथं अंतिम सामन्यात भारताची लढत न्यूझीलंडसोबत होणार आहे. पश्चिम आशियात गेलेले जालना शहरातले 5 जण भारतीय दूतावासाच्या मदतीनं सुखरूप परतले असून उर्वरित दोघे आज परतणार आहेत. नांदेड जिल्ह्यातले 59 नागरिक दुबई, शारजा, कतार, बहरीन तसंच सौदी अरेबिया या मध्यपूर्व देशांमध्ये असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राकडून मिळाली आहे. धाराशिव जिल्ह्यात मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व महसूल मंडळ, नगरपरिषद तसंच नगरपंचायत स्तरावर उद्यापासून शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातही 7 मार्च ते 8 मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा 1 मंडळनिहाय आयोजन करण्यात येणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरच्या HPV लसीकरण मोहिमेचा बीड जिल्ह्यात 8 मार्चपासून शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र मुलींना मोफत लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. दरम्यान बीड जिल्ह्यात जन्ममृत्यू नोंदणीची अंमलबजावणी आणि नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात जन्ममृत्यू घटनांची 100% नोंदणी व्हावी आणि नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती वाढवावी असे निर्देश त्यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया काल पार पडली. 16 सदस्यांच्या या समितीवर भाजपचे 8, शिवसेनेचे 2, एमआयएमचे 4 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे. लातूर इथं विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण शिबिराचा काल समारोप झाला. या उपक्रमांतर्गत 74 महिलांनी 3 महिन्यांचं शिलाई प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. धाराशिव इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात काल पद्मश्री चैत्राम पवार यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामस्थांनी पवार यांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन केलं. जालना जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या 691 कामांपैकी 430 कामं पूर्ण झाली असून 261 कामं अपूर्ण आहेत. या कामांवर 358 कोटी रुपये खर्च झाला असून आणखी 264 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 ते 22 मार्च दरम्यान जलमहोत्सव राबवण्यात येणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत भागात पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि बळकट करणं तसंच ग्रामस्थांचा योजनेत सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं जलमहोत्सव देशभर राबवण्यात येणार आहे. दरडोई दररोज किमान 55 लिटर पाणी पुरवठा हे जलजीवन मिशनचं प्रमुख उद्दिष्ट आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 7.9% राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती आणि तुकाराम बीज सोहळा भक्तिभावाने साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.